chinimandi.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढला, पंतप्रधान मोदी यांची घोषणा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। संपूर्ण देशात हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली होती। 21 दिवसांसाठी असणाऱ्या या लॉकडाऊनची मुदत आज संपली। त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित करताना ही घोषणा केली। ते म्हणाले की ज्यावेळी भारतात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता त्यावेळीच आवश्यक उपाययोजना सुरू केल्या होत्या। लॉकडाऊनचा निर्णय वेळीच घेतला नसता तर भारताला इतर प्रगत देशांप्रमाणे भयंकर अवस्थेला तोंड द्यावं लागलं असतं। आता ज्याप्रमाणे खबरदारी घेत आहोत तीच पुढील काळात घ्यायची आहे। भारतात अनेक राज्यात यापूर्वीच लॉकडाऊन वाढवण्याचं जाहीर करण्यात आलं होतं।